ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. ऊस थकबाकीसाठी केले जाणार आंदोलन. बुधवारी दोघटमध्ये भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ता चौधरी राकेश टिकेत यांनी सांगितले की ऊस थकबाकी व्याजसहित घेतली जाईल. यासाठी शेतकरी मोठे आंदोलन करणार आहेत. दोघटमध्ये बुधवारी राजेंद्र चौधरी यांच्या निवासस्थानी भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकोत बोलत होते. ते म्हणाले की साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची थकबाकी वेळेत भागवली जात नाही, यासाठी शेतकऱ्यांना मोठे आंदोलन सुरू करावे लागणार आहे. ते म्हणाले, सरकारने सांगितले होते की 14 दिवसांच्या आत ऊसाची थकबाकी न भागवल्यास शेतकऱ्यांच्या थकबाकीवर व्याजही देणे आवश्यक आहे. जोपर्यंत हे लागू होणार नाही तोपर्यंत कारखाने पैसे देण्यास उशीरच करत राहणार. त्यांनी सांगितले की ऊस कारखान्यांनी प्रचार केला तर शेतकऱ्यांना 30% ऊस यावेळी कमी घेतला जाईल, पण शेतकऱ्यांनी नाराज होऊ नये. कारखान्याला शेतकऱ्यांचा एक ऊस घ्यावा लागेल. शेतकऱ्यांसाठी कारखाने तसेच ऊस समित्यांकडून पासबुक देणे आवश्यक आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाचा हिशेब असेल की थकबाकी 14 दिवसांच्या आत भागवली आहे की नाही. 14 दिवसानंतर भागवण्यात आलेल्या थकबाकीवर शेतकरी व्याज घेईल. या ठिकाणी माजी अध्यक्ष धर्मेंद्र राठी, रामकुमार, देवेंद्र पवार, मनोज, राजेंद्र आदी उपस्थित होते.